नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावती राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमतान राष्ट्रान उकळी आर्कां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां सावन 2 दिसांच्या राजस्थान दौऱ्यार, तर घरमंत्री अमित शाह आयज दितले गुजरातक भेट. आयज सावन पुराय देशभरात नवरात्रीचो उत्सव सुरू. बुद्धिबळात फाल्यां सावन ग्लोबल चॅस लिगाची दुसरी आवृत्ती लंडनात सुरू. आता पुराय खबरो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 155व्या जयंती निमतान काल राष्ट्रान तांकां आदरांजली उपली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बापूंच्या जयंती निमतान आदरांजली उपली. देशभरात आणि परदेशातल्या भारतीय मिशनांनी कारवांची मालिका आयोजित केली. राष्ट्रीय राजधानी राजघाट हांगा बापूच्या समाधीर सगळ्या धर्माची प्रार्थना सभा घडून हाडिली. आदले प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री हांच्या 120व्या जयंती निमतान देशान तांचे स्मरण केले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतले विरोधी फुडारी आणि लालबहादूर शास्त्री हांका त्यांच्या समाधी विजयघाटाचेर पुष्पांजली उपली. नरेंद्र मोदी हे राष्ट्रपित्यांच्या आदर्शाचे जीवन जियेतात अशें म्हणत महात्मा गांधीची नात सुमित्रा गांधी कुलकर्णी हांणी प्रधानमंत्र्यांची तोखणाय केल्या. एका इंग्लीश दिसाळ्यातल्या एका लेखात सुश्री कुलकर्णी हांणी सांगले की प्रधानमंत्र्यान स्वच्छ भारत अभियान सुरू केल्ल्यान नितळसाण सुधारली, तशेंच बायलांचो मान आणि सुरक्षितता वाढल्या. संवसारीक भलायकी संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोखणाय केली आणि स्वच्छ भारत मिशनातल्या परिवर्तनकारी उपक्रमातल्यान शाश्वत उदरगतीची ध्येय साध्य करपाखातीर सरकारान केल्या महत्वाच्या प्रगतीचे कौतुक केले. स्वच्छ भारत मिशनान निवळ आणि निरोगी राष्ट्राक प्रोत्साहन दिवपाखातीर समाजाक एकठाय हाडला असे ताणी म्हळा. फाल्यां सावन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राजस्थानाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतली. ह्या भेटीवेळार उदयपुरातल्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या 32व्या दीक्षांत समारोहात राष्ट्रपती हजर रावतली. शुक्रारा प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयान माउंट आबू हांगा आयोजित केल्ल्या संवसारीक शिखर सभेत राष्ट्रपती हजर रावपाची आसात. तशेंच राजस्थान सरकारान आयोजित केल्ल्या आदी गौरव सन्मान कार्यावळीक ती उपस्थित रावतली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज गुजरातक भेट दितले. भेटीवेळार शाह आज आपल्या संसदीय मतदारसंघातल्या गांधीनगरात जायत्या प्रकल्पांचे लोकार्पण करतले. अहमदाबाद नगरपालिकेच्या 446 कोटी रुपयापरस चढ मोलाच्या उदरगत प्रकल्पाचे उक्तावण आणि बुनियादी घालप शाह करतले. तशेंच अहमदाबादातल्या साणंद लागसर जावपी कार्यकर्ता संमेलनात शाह भाजपा कार्यकर्त्यांक संबोधित करतले. तशेंच शाहीबागात अहमदाबाद पोलीस आयुक्तालयाच्या नव्यान बांधिल्ल्या कार्यालयाचे उक्तावण ते करतले. सांजवेळार मंत्री अहमदाबादातल्या जीएमडीसी मैदानाचेर गुजरात पर्यटनान आयोजित केल्ल्या व्हायब्रंट गुजरात नवरोत्सवाची सुरुवात करतले. तशेंच अहमदाबादातल्या अनेक 3 नवरात्र कार्यावळीक ते हजर आसतले. फाल्यां ईडीसी बँकेच्या 100 वर्सा पुराय जावपा खातीर गांधीनगरातल्या महात्मा मंदिरात जावपी कार्यावळी सयत जायत्या कार्यावळीक शाह हजर रावपाचे आसात. आपल्या दिसभराच्या भेटीवेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी झारखंडातल्या हजारीबागात 83,300 कोटी रुपयापरस चड मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची बुन्याद घाली लोकार्पण केले आणि उक्तावण केले. धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाखाला कितलेशेच प्रकल्प आसपावतात आणि त्याचा वट्ट खर्च 79,150 कोटी रुपये जाता. प्रधानमंत्र्यांनी 40 एकलव्य शाळांचे उक्तावण केले आणि 25 एकलव्य शाळांची बुन्याद घाली. यावेळार हजारीबागात लोकांकडे उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगले की जायत्या प्रकल्पाक लागून राज्यभरातल्या आदिवासी समाजाक सशक्त करपाचे आणि ग्रामीण मुळावी बांदावळ वाढवपाच्या प्रयत्नाक लक्षणीय चालना मेळ्ळ्या. प्रत्येकान नितळसाण हो आपल्या जिविताचो अविभाज्य भाग करपाचो सोपूत घेवपाचे आवाहन करून स्वच्छता ही वचनबद्धता हे आयुष्यभराचे व्रत न्हय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हळा. नवी दिल्लीतल्या स्वच्छ भारत मिशनाक 10 वर्सा पुराय झाल्या निमतान स्वच्छता ही सेवा 2024 कार्यावळीत उलयताना मोदी हांणी स्वच्छ भारत साध्य करपाखातीर सतत यत्न करपाची गरज आसा हाजेर भर दिलो. सेवा पखवाड्याच्या फक्त 15 दिसांनी देशात 27 लाखापरस चड कार्यावळी घडून हाडल्यो, तातूंत 28 कोटीपरस चड लोकांनी वांटो घेतिल्लो असे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. महात्मा गांधी आणि देशातल्या हेर महान व्यक्तींनी पळयल्ले भारताचे सपन पुराय करपाचो हो दीस आमकां प्रेरणा दिता असे मत ताणी मांडले. 10,000 कोटी रुपयाच्या नितळसाण प्रकल्पाचे उक्तावण झाल्याचे मोदींनी अधोरेखित केले. आयज सावन पुराय देशभरात नवरात्रीचो उत्सव व्हडा दबाज्यान मनयतात. नवरात्रीच्या पहिल्या दिसा दुर्गा देवीच्या शैलपुत्री रुपाचो आशीर्वाद घेवपा खातीर राज्यभरातले भक्त मंत्र जप करतात. ते उपास करून वेगवेगळ्या देवी देवळांनी पूजा करतात, तशेंच आपल्या घरात कलश स्थापना करतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज गोरखनाथ देवळात कलश स्थापन करतले. विंध्याचलातल्या नामनेच्या शक्तीपीठा आणि देवी पाटण देवळात शक्तीदेवीची आणि नवरात्रीच्या पहिल्या दिसाच्या पूजेखातीर भाविक व्हडा प्रमाणात पावल्यात. गोयातही सगळ्या देवळांनी धार्मिक आणि सांस्कृतिक विधीसयत नवरात्रीचा उत्सव सुरू झाला. गोयातली फामाद देवळां माड्डोळेचे म्हाळसा, मंगेशीचो श्री मंगेश, कवळेचे श्री शांतादुर्गा देवस्थान, रामनाथीचे श्री रामनाथ, बांदोळेचे श्री महालक्ष्मी, नागेशाचे श्री नागेश, शिरोडीची श्री कामाक्षी आणि श्री शिवनाथ, माशेलातर श्री देवकी कृष्ण, कपिलेश्वरीचे श्री कपिलेश्वर, बोरीचे श्री नवदुर्गा देवूळ, धवळेचे श्री भगवती देवूळ ही काय मुखेल देवळां सोडून हेर ल्हान व्हड देवळांनी नवरात्री उत्सवाच्या निमतान वेगवेगळ्यो सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यावळी घडून हाडल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात. भारतीय नौदळाच्या दोन बायल अधिकारी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि रुपा ए हांणी काल नाविका सागर परिक्रमा मोहिमेच्या दुसऱ्या आवृत्तीसहित जगभरात परिभ्रमण करपाखातीर 8 महिन्यांची विलक्षण मोहीम सुरू केली. गोयच्यान भारतीय नौदळाचे जहाज तारिणीक पाचो बावटो दाखयतना नौदळाचे मुखेल एडमिरल दिनेश त्रिपाठी हांणी सांगले की आयच्या भारताचो आत्मविश्वास, धैर्य आणि निर्धार हातूंतल्यान दिसून येता. 8 महिन्याच्या काळात हे दोन अधिकारी फक्त पवन उर्जेचेर अवलंबून राहून भायल्या कसल्याच मजेते शिवाय 21,600 नॉटिकल मैल वा सुमार 40,000 किलोमीटर प्रवास करतले. या मार्गात 3 महान केप, केप लिउईन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होपाच्या आसपासच्या धोकादायक मार्गासहित काय अत्यंत घातकी उदकां आसा. हो प्रवास फक्त त्यांच्या वैयक्तिक शौर्याची आणि कुशळटायची गवाय न्ही, तर भारतीय नौदळाच्या बायला सशक्तीकरणा खातीर केल्ल्या वचनबद्धतेचो उत्सव, जातून तांची अदम्य भावना आणि निर्धाराचे प्रतिबिंब दिसून येता. या मोहिमेची संकल्पना भारतीय नौदळान 2017 वर्षा स अधिकाऱ्यांच्या सगळ्या बायलांच्या दळान जगातली पहिली भारतीय प्रदक्षिणा नाविका सागर परिक्रमावरवी तयार केली. बुद्धिबळात फाल्यासान ग्लोबल चॅस लिगाची दुसरी आवृत्ती लंडनात जातली. सर्ता करपी काय मुखेल खेळगड्यात 5 फावटी संवसारीक विजेतो आणि सध्याचो संवसारीक क्रमांक 1 मॅक्सन कार्लसन, आदलो संवसारीक विजेतो विश्वनाथन आनंद, संवसारीक क्रमांक 2 खेळगडो हिकारू नाकामुरा आणि बुद्धिबळातलो एक तरणाटो खेळगडो 21 वर्षा पिरायचो अलिरेजा फिरोजा हाजो आसपाव जाता. हेर नामनेच्या भारतीय खेळगड्या भितर आर प्रज्ञानंद, अर्जुन एरिगायसी, विदित गुजराती, आर वैशाली, कोनेरू हंपी, विदित गुजराती आणि हरिका द्रोणावल्ली हांचो आसपाव जाता. ते भायर आदल्या बायलांचे संवसारीक विजेते हू इफान, अलेक्झांड्रा कॉस्टेन्यूक, टॅन झुंगी आणि हेर मुखेल ग्रँडमास्टर्स हे प्रतिष्ठीत सर्तीत वाटो घेवपी 36 खेळगड्यांमध्ये आसात. स पंगडाची फ्रँचायझी बुद्धिबळ सर्त या महिन्याच्या 12 तारखेक सोपता. नेमबाजीत भारतान पेरूतल्या लिमा हांगा जाल्ल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपाच्या 4थ्या दिसा आनीक 5 भांगरा पदकां जोडली. दिवानशीन बायलांच्या 25 मीटर पिस्तुलात भांगरा पदक मेळ्ळे. फायनली तिणे इटलीची क्रिस्टिना मॅग्नाग्नी हाका 35 गुण मेळून 2 गुणांनी पराभव केलो. फ्रान्साची हॅलॉईस फोर हीक तिसऱ्या सुवातीर आशिल्ली. भारताची तेजस्विनी आणि विभूती भाटिया हांचे वांगडा तिणे चॅक रिपब्लिक आणि जर्मनी मुखार कनिष्ठ बायलांच्या 25 मीटर पिस्तूल पंगडाचे भांगरा पदक मेळले म्हणून देवांचे खातीर हे दुहेरी भांगरा पदक आशिले. कुशळ नेमबाज मुकेश नेलावल्ली भारता खातीर आणिक एक स्टार म्हणून उदयला आणि कनिष्ठ दादल्यांच्या 25 मीटर पिस्तुलात आणिक 2 भांगरा पदक मिळवून चॅम्पियनशिपातली ताची संख्या 3 मेरेन पावल्या. हरियाणा विधानसभा वेंचणुकेचो प्रचार आज सोपतलो. 90 संसदीय हरियाणा विधानसभे खातीर शेनवारा एकाच टप्प्यात मतदान जातले. जम्मू काश्मीरा वांगडा 8 ऑक्टोबराक मतमेजणी जातली. मजगती वेंचणूक आयोगान 5 ऑक्टोबराच्या मतदान दिसा सांजवेळा 6:30 मेरेन राज्यात एक्झिट पोल प्रसिद्ध करपाचेर बंदी घाल्या. या बंदीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमां वा हेर खंयच्या माध्यमात एक्झिट पोलाचे प्रकाशन वा प्रसाराचो आसपाव आसा. उल्लंघन करप्याक कादय आणि दंड पडू येता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका मेळिल्ल्या भेटवस्तूंच्या ई लिलावाची तारीख 31 ऑक्टोबर मेरेन वाढयल्या. हे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ह्या काळात जावपाचे वेळ आशिल्लो. नमामी गंगे निधीत योगदान दिवन एक उदात्त कामाची सेवा म्हणून सरकारान लोकांनी ई लिलावात वाटो घेवचो असं उलो मारला. प्रक्रियेत वाटो घेवपाची इच्छा आशिल्ल्या व्यक्तींनी pmmomentos.gov.in या अधिकृत संकेतथळावरवी नोंदणी करू येता आणि वाटो घेव येता. सुमार 600 यादस्तीक लिलावा खातीर प्रदर्शित केल्यात. तातूंत प्रतिकात्मक कलाकृती, बारकायेन तयार केल्ली मंदिराची मॉडेल्स, हिंदू देवता आणि पॅरालिंपियनांचे बूट हांचो समावेश आसा. कालसावन कातकारांच्या पगारात 25% वाढ आणि हातमाग विणकरांच्या पगारात 60% वाढ चालीक लायल्या असे केंद्रीय सूक्ष्म लहान आणि मध्यम उद्योग मंत्रालयान जाहीर केला. ही घोषणा फाटल्या महिन्याच्या 17 तारखेक झाली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार हांणी सांगले, पहिली दर हेंकाक 10 रुपया मेळपी कातकारांक आता 12.5 रुपया मेळटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या कार्यकाळात फाटल्या दशकभरात मजुरी सुमार 213% वाढल्या, जी खादीवरवी ग्रामीण भारताच्या अर्थिक सक्षमीकरणाचे प्रतीक आसा असे कुमार हांणी भर दिलो. आणि आता खबरो सोपोवचे पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमतान राष्ट्रान उपली आर्गां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां सावन 2 दिसांच्या राजस्थान दौऱ्यार, तर घरमंत्री अमित शाह आज दितले गुजरातक भेट. आज सावन पुराय देशभरात नवरात्रीचो उत्सव सुरू. बुद्धिबळात फाल्यां सावन ग्लोबल चॅस लिगाची दुसरी आवृत्ती लंडनात सुरू. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.